नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. गेल्या 10 वर्षांमध्ये देशातल्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात 274% वाढ झाली आहे. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 2013-14 2024-25 या कालावधीत कर विभागानं दिलेल्या परताव्याच्या रकमा 474% वाढल्या आहेत आणि करदात्यांची संख्या 133% वाढली आहे. 2013 कर परतावा द्यायला सरासरी 93 दिवस लागायचे, हे प्रमाण 2024 केवळ 17 दिवसांवर आलं आहे. गेल्या दशकात कर प्रशासनात झालेला हा आमूलाग्र बदल डिजिटल पायाभूत सुविधांच्या अंगीकारामुळे शक्य झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात त्या भुवनेश्वर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या 5व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. तसंच उद्या रेव्हेनशॉ विद्यापीठाच्या 13व्या वार्षिक दीक्षांत समारंभातही त्या सहभागी होतील. याशिवाय कटक इथं आदिक बी सरलादास यांच्या जयंती समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार असून 2024 कलिंग रत्न पुरस्कार प्रदान सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशात निर्मित ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर परदेशात या क्षेपणास्त्राची मागणी वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल लखनौ इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जगभरातल्या 14 देशांनी ब्राह्मोसची चौकशी केली असून लखनौ इथूनही ही क्षेपणास्त्र त्या देशात रवाना केली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 15,000 रेल्वे इंजिन आणि रेल्वे गाड्यांच्या 74,000 डब्यांमध्ये CCTV लावण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. रेल्वे इंजिन आणि गाड्यांमध्ये CCTV लावण्याच्या प्रक्रियेचा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांनी आढावा घेतला. रेल्वे डब्यांमध्ये कॅमेरे लावल्यानं प्रवाशांना अधिक सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे. प्रवाशांचा खासगीपणा जपला जावा यासाठी CCTV कॅमेरे डब्यांच्या दरवाजाजवळ लावले जाणार आहेत. प्रत्येक कोचमध्ये 4 डोम पद्धतीचे CCTV कॅमेरे आणि रेल्वे इंजिनांमध्ये 6 CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत. हे सर्व कॅमेरे उच्च क्षमतेचे आणि अत्याधुनिक असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली. या कॅमेऱ्यांमध्ये AI तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 124वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या 25 तारखेपर्यंत MyGOV.in हे संकेतस्थळ तसंच निःशुल्क दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातल्या बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. या युवकांना स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. कौशल्य विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय आणि हरिभाई वी देसाई महाविद्यालयानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ते काल बोलत होते. राज्यातल्या सरकारी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील 2 ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या 3 नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. याबाबतचं परिपत्रक विद्या प्राधिकरणाचे संचालक राहुल रेखावार यांनी जारी केलं. येत्या 6 ते 8 ऑगस्ट या कालावधीत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची ही पायाभूत चाचणी घेतली जाईल. जळगाव शहराजवळच्या चिंचोली इथल्या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात 50 खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या स्वतंत्र इमारतीचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झालं. खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते. हे क्रिटिकल केअर युनिट प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलं आहे. या विभागामुळे जिल्ह्यातल्या वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधा आणखी सक्षम होणार आहेत. नवी मुंबईतल्या रबाळे इथं पोलिसांनी छापा टाकून MD पावडर, वजन काटा आणि 250 प्लास्टिक पिशव्या असा साठा जप्त करून 4 जणांना अटक केली. एका महिलेनं बेकायदेशीर अंमली पदार्थ व्यवहार सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर 3 पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हवामान विभागानं पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज तळकोकणासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.